बसलायच्या गादीवर उत्तर देतो तुला खरोखर, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सातवा आहे रविवार, आठवा सांगतो तुला वार, आठवा आहे ग तो ढकलवार। टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया,
उन्हा टोचून गाणं म्हणल्या वर हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वर हात पाय खुडतिया।
जाणून बुजून आराधीन बाई मला येड्यात काढतिया, जाणून बुजून आराधीन बाई मला येड्यात काढतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया,
पुन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया।
तिला कळतय वळत नाही नाद कशाला करतीच माई,
नाद कशाला करतीच माई, नाद कशाला करतीच माई,
वेड लावीन साकारा भाई वळत नाही नाद कशाला करतीच माई, वेड लावीन साकर भाई विष्णु देडेचा भाव मी हाय,
विष्णु देडेचा भाव यो हाय, विष्णु देडेचा भाव यो हाय।
उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया,
उन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया।
तुला सांगून ठेवतोय खरे नको खवळ आधीच घर,
नको खवळ आधीच घर, नको खवळ आधीच घर,
पुढचा विचार करे पुन्हा कापशील ग थर थर,
पुन्हा कापशील ग थर थर, पुन्हा कापशील ग थर थर।
तुला सांगून ठेवतोय खरे नको खवळ आधीच घर, आता पुढचा विचार करे पुन्हा कापशील ग थर थर,
पुन्हा कापशील ग थर थर, पुन्हा कापशील ग थर थर।
माहिती असून कळत नसून उगाच नरतिया, माहिती असून कळत नसून उगाच नरतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया,
उन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया, उन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया।
माझ्या गळ्यात कवड्याची माळ मी आंबाबाई सगवाळ, टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्या वरी हात पाय खुडतिया,
पुन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्यावर हात पाय खुडतिया।
जाणून बुजून आराधीन बाई मला येड्यात काढतिया, जाणून बुजून आराधीन बाई मला येड्यात काढतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्या वर हात पाय खुडतिया, पुन्हा टोचून गाणं म्हणल्या। मागे साखरबाई सवाल विचारतो तुला आणि प्रश्नाचे उत्तर द्यावे तू मला. दरीच्या किनारी वेल जन्मला त्या कुण्या झाडावरती गेला वेलाच्या आणि झाडाचे नाते सांगावे तू ग मला.